धन चिंता मणि जय जय ओंकारा विष्णु महेश्वर जन का जय विश्वाधारा विद्या विद्या रमणा सच्चित सुख सारा स्वानंदेशा भगवन ते चरणी धारा
जय देव जय देव जय मंगल मूर्ति तव दर्शन मात्रे हो भक्तेक्षित पूर्ति जय देव जय देव
आद्य ब्रह्माधीशा योगी ऋतरामा तरुणा पारा वारा हे मंगल धामा मच्छर मुख दनुजारे परिपूरित कामा स्वामिन विघ्नाधीशा देनिक सुख आमा
जय देव जय देव जय मंगल मूर्ति तव दर्शन मात्रे हो भक्तेक्षित पूर्ति जय देव जय देव
मद्मुद्गल जित मुख दत्तादिक योगी नारायण गिरिजाधव रवि मुख स्वर भोगी कैसे संतत रत तव पद कमली भोगी भव वैद्या शरणांकुशधारी भव रोगी
जय देव जय मंगल मूर्ति तव दर्शन मात्रे हो भक्तेक्षित पूर्ति जय देव जय देव
श्रीमद् गणेश दक्षा दक्षांकी वास विनयन शशि भालत्व हिसित पित सुवास विद्या विद्या तुम्ही तत्त्वं पद भास अंकुशधारी अतिपदि गणमय करि आस
जय देवी जय देवी सिद्धि भी माते वंदा भेजे आरती करितो तुम माते जय देवी जय देवी
सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कुटी सिंदूराची कंठी दळके माळ मुक्ता फळांची
जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव
रत्न खचित परा तुज गौरी कुमरा चंदनाची पूती कुमकुम केशरा हिरे दडित मुकुट शोभ तो बरा रुंधुं तीनू पूरे चरणी घाघरिया लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाय लागत हूँ पद को
जय जय जी गणराज विद्या सुख दाता मन तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव
अष्टौ सिद्धि दाती संकट को भैरी विघ्न विनाशन मन मूर्त अधिकारी कोटी सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी दंड स्थल पद मस्तक चूरे शशि बहारी
जय जय जी गणराज विद्या सुख दाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव
भाव भगत से कोई शरणागत आवे संतति संपत्ति सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निधि दिन गुण गावे
जय जय जी गणराज विद्या सुख दाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव
तव तवती विक्राला ब्रह्मांडी माला के मैया जल निर्मल वाहे दूर दूरा
जय देव जय देव जय श्री शंकर आरती हो वालू कर्पूर गौरा जय देव जय देव
कर्पूर गौरा भोला नयनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनांचा माला विभूती से उधरण शित कंठ नीला ऐसा शंकर शोभे हल हल पा पड़ले श्वेता आश्रपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले
जय देव जय देव जय श्री शंकर आरती हो वाळू तुज कर्पूर गौरा जय देव जय देव
या ब्राह्मण फणिवर धर सुंदर मदनारी पंचानन मन मोहन मुनि जन सुखकारी रघुपुर टिळक राम दासा अंतरी
जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुज कर्पूर गौरा जय देव जय देव
दुर्गे दुर्घट भारी तुज बिन संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी बारी बारी जन्म मरणा ते वारी भारी पडलो वाता निवारी
जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे कारक संजीवनी जय देवी जय देवी
त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही काही विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी पावती लवलागी
जय देवी जय देवी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी
प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा देशा पासुनी तोड़ी तोड़ी भव पाशा वंदे तुजवा तूर विद आशा नर हरि तल्लीन धाला पद पंकज लेशा
जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरीश्वर वरदे
साधी शेळा सेतु बांधोनी लिंग देह लंका पुरी विध्वंसुनी काम क्रोधाधिक राक्षस मर्दोनी देह अहम भाव रावण निपटोनी
जय देव जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण
दहन करुणी अखया मारीला मारीला जंबुमाई भुवनी त्रहटीला आनंदाची गुड़ी घेऊनी या आला
जय देव जय देव निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव
निज बळे निज शक्ति सोडवि सीता म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघु
कौशल्या माता
अपना वितर
जय देव जय देव निज बोधारा मां परमात्रे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव
त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हादारा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीति नेति शब्द न ये अनुमाना सुरवर मुनि जन योगी समाधि न ये ध्याना
जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती उपायिता हरती भव चिंता जय देव जय देव
सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्याति कैची न करे ही मात पराई परतली चित कैसा हेत जन्म मरणा का पूर्णा से अंत
जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती उवाणी का भरली भव चिंता जय देव जय देव
दत्त ये भूतिया उबाठा कला सद्भावे काष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न भूनी आशीर्वाद दिधला जन्म मरणा का पीड़ा सुख बीला
जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती उवाणी का भरली भव चिंता जय
दत्त ऐसे लागले ध्यान हार परे मन धाले उन्मान निरूपणाची धाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान
जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती उवाणी का भरली भव चिंता जय देव जय देव
अठावीस विटवरी उभा वामांगी रघुमाई भेटी पर ब्रह्म अलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा
जय देव जय देव जय पांडुरंगा प्रभु माई वल्लभा जाई जा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव
तुझी माला गला कर ठेवू निकटी ताते पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर हनुमंत पुढे उभे राती
जय देव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव
अन्य वेणू नाद अनुक्षेत्र पारा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमा बाई राणी या सकळा गोवाळी की राजा विठोबा सावळा
जय देव जय देव जय पांडुरंगा प्रभु माई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव
उवाळू वारचा कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोमिया देती विंध्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा कीती
जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव
आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करीती दर्शन घेया माते दया होय मुक्ती विश्वासे नाम देव भावे उवाळीती
जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पावे
जळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडीले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळनी जय देव जय श्री हनुमंता तुमचे नि प्रसादे नवी कृतांता
जय देव जय देव
तुम तुमली पाताळे उठविला पड शब्द थरथरीला धरणी धरमानी लागेद कडाडीले पर्वत उर्गण उच्छेद रामी राम दासा शक्तीचा शोध
जय देव जय देव जय श्री हनुमंता तुझे नीचा साधे नवी कृतांता जय देव जय देव
नाना परिमळ दुर्वा सिंदूर शमी पत्रे लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे शशिधरणी त्रैलोकी ते विजयी अद्भुत हे करणी गोसावी नंदन रत नाम स्मरणी
जय देव जय देव जय मंगल मूर्ति तुझे गुण वर्णाया मद कल की स्मृति जय देव
भारती ब्रह्मणस्पती नेची आणि विश्वाची गती शांती योग प्राप्ती कारणे सकळ ब्रह्म समुदाय गणवाचक अनंत गणांचा स्वामी नाम शोभे गणपती भिन्न भिन्न नाही सरी सगुण रूप नरीने तेथे उकार तुम्ही वानंदी अखंडवास सकळ दुःखांचे ब्राह्मी
आरती ब्रह्मस्पती
नेती आणि विश्वाची प्राप्ती कारणे सकळ ब्रह्मा तुझ जाती
आरती ब्रह्मस्पती
सकळांचा आई बाप ज्यापनी ज्येष्ठ राज मुक्ती मुक्ती आदि पाद अधीन सिद्धीचे साधे आत्मज्ञान बुद्धिमान त्याचा पती तू विराजे जया लागी सकळ पूजिती ज्ञान आणि पदांचे काज शांती योग प्राप्ती कारणे सकळ ब्रह्मा तुझ ज्ञाती
आरती ब्रह्मस्पती
सकळ चित्ती वास तुझा चिंतामणी याहून सकळांची सत्ता तुझी विघ्न राज नाम जाण ब्रह्म आम्ही ऐसे गर्वे पद भ्रष्ट करी विघ्न तुझ्या नाही तुझ सरी सकळ ब्रह्मा तुझ ज्ञाती
आरती ब्रह्मस्पती खालिंग प्रांगण वंदी न चरण डोळ्यांनी पाही रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे उपायिन मने महा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव गुरुः सखा त्वमेव त्वमेव विद्या
ಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪದಾನ ಶೃಣವನ್ನೋ ದಿವಸೇ ದಸಾಜನಂ ಓಂ ನಮೋ ಅಮದಿಭ್ಯೋ ನಮೋ ರವಗೇಭ್ಯೋ ನಮೋ ಯೋಭ್ಯೋ ನಮಾಶನೇಭ್ಯ ಯಜ ಅಮದೇವಾನ್ಯದಿಷಕ ನವ ಅಮಮಾಜ್ಯಾಯ ಸಶ್ಯಂ ಸಮಾವೃಕ್ಷ ದೇವಾಃ ಓಂ ಮಮದ್ದೋ ನ ಪರಿಜಮಾವಸರಹಾಂ ಮದ್ವಾದೋ ಅಪಾಂ ವೃಷಣ್ಣವಾನ್ ಶಿಷೇದಮಿಂದ್ರಾಪರ್ವದಾಯ ವನ್ನಸ್ತಂ ನ ವೃಷಭೇವಸ್ಯಂತು ದೇವಾಃ ಓಂ ಕಥಾತ್ ಅಗ್ನಿಶುಜಯಂತ ಆಯೋರ್ಜದಾಶುರವಾಚೇಭಿರಾಶುಷಾಣಾಃ ಉಭಯತ್ತೋ ಕೇಚನ ಯೇತಥಾ ಆನಾರುತಸ್ಯದಾಮನ್ನಣಯಂತ ದೇವಾಃ ಓಂ ಯಜ್ಞೇನ ಯಜ್ಞಮಾಯಂತ ದೇವಾಸ್ತಾನಿ ಧರ್ಮಾಣಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾಸನ್ನ ತೇ ಹನಾಗಮಹ್ಯಮಾನ ಸುಜಂದೇತ್ರ ಪೌರವೇ ಸಾಧ್ಯಾಸಂತಿ ದೇವಾಃ ಓಂ ರಾಜಾಧಿರಾಜಾಯ ಪ್ರಸಯ್ಯ ಸಾಹಿನ ನಮೋ ವಯಂ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಕುರಮಃ ಸಮೇ ಕಾಮಾಂ ಕಾಮಕಾಮಾಯ ಮಯ್ಯಾಂ ಮಾಂ ಕಾಮೇಶ್ವರ ವೈ ಶ್ರವಣ ದದಾತು ಕುಬೇರಾಯ ವೈ ಶ್ರವಣಾಯ ಮಹಾರಾಜಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಂ ಭೋಜ್ಯಂ ಸ್ವರಾಜ್ಯಮವಜರಾಜ್ಯಮಪಾರಮೇಷ್ಟ್ಯವರಾಜ್ಯಂ ಮಹಾರಾಜ್ಯಮಾಧಿಪತ್ಯಮಯಸಮಂದವರ್ಯಾಸ್ಯಾದ ಸಾರ್ವಭೌಮಸ್ಸಾರವಾಯುಷಾಂದಾದಪರಾರಧಾದ ಪೃಥಿವ್ಯಯೇ ಸಮುದ್ರಪರ್ಯಂದಾಯ ಕರಾಳಿದೆ ತದಪ್ಯೇಜ್ಲೋಕೋಪಿಗೀತೋ ಮರುತಃ ಪರಿವೇಷ್ಟಾರೋ ಮರುತ್ತಸ್ಯಾವಸನ ಗೃಹ ಆವೀಕ್ಷಿತಸ್ಯ ಕಾಮಪ್ರೇರ ವಿಷಭೇದೇವಾಸ್ಸವಾಸ್ಸದೈತೆ ಯ ವೈದಾಂ ಬ್ರಹ್ಮಣ ವೇದಾಮೃತೇನಾಪ್ಲುತಾಂ ಪುರೇಮ್ಮ ತಸಮಯೇ ಬ್ರಹ್ಮಜ ಬ್ರಹ್ಮಜಾಯುಃ ಕೇರತಿಂ ಪ್ರಜಾಂದದುಃ ವಿಶ್ವತಶ್ಚಕ್ಷುರುತ ವಿಶ್ವತೋ ಮುಖ ವಿಶ್ವತೋ ಬಾಹುರುತ ವಿಶ್ವತಸ್ಮಾತ್ ಸಂಭಾವ್ಯಾಂ ಧಮಹತಿ ಸಂಪದತ್ರಯೇರ್ ದ್ಯಾಪಾಂ ಭೂಮೇ ಜನಯಂದೇವ ಏಕಃ ಓಂ ಏಕದಂತಾಯ ವಿದ್ಮಹೇ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದಂದೇ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಶ್ರೀಯಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ಸಾಂಗಾಯ ಸಹ ಪರಿವಾರ ದೇವತಾ ಯೋ ನಮಃ ಮಂತ್ರಪುಷ್ಪಾಂಜಲಿಂ ಜನಮಾಂತರಕೃತಾನಿ ತಾನಿ ತಾನಿ ವಿನಶಯಂತೇ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಪದೇ ಶ್ರೀಯಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ಸಾಂಗಾಯ ಸಹ ಪರಿವಾರ ದೇವತಾಂ ಭ್ಯೋ ನಮಃ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಂ ಸಮರ್ಪಯಾಮ್ ನಮೋಸ್ವಂತಾಯ ಸಹಸ್ರಮೂರ್ತಯೇ ಸಹಸ್ರಪಾದಾಕ್ಷಿಶಿರೋರ್ವಾಹವೇ ಸಹಸ್ರನಾಮ್ನೇ ಪುರುಷಾಯ ಶಾಶ್ವತೆ ಸಹಸ್ರಕೋಟಿಯುಗಧಾರಿಣೇ ನಮಃ ಶ್ರೀಯಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ಸಹ ಪರಿವಾರ ದೇವತಾ ಭ್ಯೋ ನಮಃ ನಮಸ್ಕಾರಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮ್ ಆವಾಹನಂ ನ ಜಾನಾಮಿ ನ ಜಾನಾಮಿ ತವಾರ್ಜುನಂ ಪೂಜಾಂಜಯವ ನ ಜಾನಾಮಿ ಕ್ಷಮ್ಯತಾಂ ಪರಮೇಶ್ವರಂ ಕ್ಷಮ್ಯತಾಂ ಪರಮೇಶ್ವರ ಮಂತ್ರಹೀನಂ ಕ್ರಿಯಾಹೀನಂ ಭಕ್ತಿಹೀನಂ ಯದ್ ಭೋಜಿತಂ ಮಯಾ ದೇವಾಂ ಪರಿಪೂರ್ಣಂ ದದಸ್ತು ಮೇ ಅಪರಾಧ ಸಹಸ್ರಾಣಿ ಕ್ರಿಯಂತೆ ಹರದಿಷಂ ಮಯಾ ದಾಸೋಯಮಿತಿ ಮಾಂ ಮತ್ವಾ ಕ್ಷಮಸ್ವ ಪರಮೇಶ್ವರ ಕ್ಷಮಸ್ವ ಪರಮೇಶ್ವರ ಅನ್ಯತಾಂ ಶರಣಂ ನಾಸ್ತಿ ತ್ವಮೇವ ಶರಣಂ ಮಮ ತಸಮಾತ್ ಕಾರುಣ್ಯ ಭಾವೇನ ರಕ್ಷ ರಕ್ಷ ಪರಮೇಶ್ವರ ರಕ್ಷ ರಕ್ಷ ಪರಮೇಶ್ವರ ಗದಂ ಪಾಪಂ ಗದಂ ದುಃಖಮಾಗದಂ ದಾರಿದ್ರ್ಯಮೇವ ಆಗತಾ ಸುಖದಂ ಭತ್ಯೇ ಪುಣ್ಯಾಚ ತಪದರ್ಶನಾತ್ ರೂಪಂ ದೇಹಿಯ ಜಯಂ ದೇಹಿಯ ಯಶೋ ದೇಹಿ ದ್ವಿಷೋ ಜಹಿ ಪುತ್ರಾನ್ ದೇಹಿ ಧನಂ ದೇಹಿ ಸರ್ವಾನ್ ಕಾಮಾಂಷ್ಟ ದೇಹಿ ಮೇ ಶ್ರೀಯಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ಸಹ ಪರಿವಾರ ದೇವತಾ ಭ್ಯೋ ನಮಃ ಪ್ರಾರ್ಥನಾನ್ ಯಸ್ಯ ಸ್ಮೃತ್ಯಾಂ ಜನಾಮೋಕ್ತ್ಯಾಂ ತಪಃ ಪೂಜಾಂ ಕ್ರಿಯಾದಿಷು ಯೋ ನಮ ಸಂಪೂರ್ಣತಾಯ ಸತ್ಯ ವಂದೇ ತಮಚ್ಯುತಾಂ ತಮಚ್ಯುತಾಂ ಸತ್ಯ ವಂದೇ ತಮಚ್ಯುತಾಂ ಅನೇನ ಯಥಾ ಜ್ಞಾನೇನ ಯತ್ಕೃತ ಪೂಜನೇನ ತೇನ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ಸಾಂಗಾಯ ಸಹ ಪರಿವಾರ ದೇವತಾ ಪ್ರಿಯಂತಾಂ ನಮಾಮ ತತ್ಸದ ಶ್ರೀಯಂಗಜಾನನಾರ್ಪಿತಮಸ್ತು ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರಾಯ ವರದಾಯ ಸುರಪ್ರಿಯಾಯ ಲಂಬೋದರಾಯ ಸಕಲಾಯ ಜಗದ್ಧಿತಾಯ ನಾಗಾನನಾಯ ಶ್ರುತಯತ್ನ ವಿಭೂಷಿತಾಯ ಗೌರೀಸುತಾಯ ಗಣನಾಥ ಭಕ್ತಾರದಿನಾಶನಪರಾಯ ಗಣೇಶ್ವರಾಯ ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ಸುಖದಾಯ ಸುರೇಶ್ವರಾಯ ವಿದ್ಯಾಧರಾಯ ವಿಕಟಾಯ ಚ ವಾಮನಾಯ ಭಕ್ತ ಪ್ರಸನ್ನ ವರದಾಯ ನಮೋ ನಮಸ್ತೆ. ನಮಸ್ತೆ ಬ್ರಹ್ಮರೂಪಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ತೇ ನಮಃ. ನಮಸ್ತೆ ರುದ್ರರೂಪಾಯ ಹರಿರೂಪಾಯ ತೇ ನಮಃ. ವಿಶ್ವರೂಪಾಯ ಸ್ವರೂಪಾಯ ನಮಸ್ತೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣಿ ಭಕ್ತ ಪ್ರಸನ್ನ ವರದಾಯ ನಮಸ್ತುಭ್ಯಮ ವಿನಾಯಕಂ ತ್ವಾಂ ವಿಘ್ನ ಶತ್ರುದಲನೈತಿ ಚ ಸುಂದರೇತಿ ಭಕ್ತಿ ಪ್ರದೇತಿ ಸುಖದೇತಿ ಫಲಪ್ರದೇತಿ ವಿದ್ಯಾ ಅಪ್ರದೇತ್ಯಘಹರೇತಿ ಜಯಸ್ತುವಂತಿ ತೇಭ್ಯೋ ಗಣೇಶ ವರದೋ ಭವ ನಿತ್ಯಮೇವ. ಲಂಬೋದರವ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಸತತಂ ಮೋದಕ ಪ್ರಿಯ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಗುರು ಮೇ ದೇವಾಂ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ಮೋರಯ ಮೋರಯ ಮೀಬಾಳ ತುಜಿ ಸೇವಾ ಕರುಗಾಯದಾಣ ಅನ್ಯಾಯ ಮಾಧೆ ಕೋಟ್ಯಾನ ಕೋಟಿ ಮೋರೇಶ್ವರ ದೂಘಾಲ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ.